आपरी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उंदी मधुर पाटा केंच कम
Bye.
प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते में स्वागत है। नागुन आशा है कि इमट सब परमेश्वर ता दया ते चोको वालो आईट हो माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा न जरिया ते बिगुन सब तुन फायदा पुटीता हुए। यदि कार्यक्रम तुन केंजा न बात ते म्यो मन ते बांगे भी सवाल पैदा आईता हुए ते इमट माकुन बेहिचक चिट्ठी लिख किसी रॉकेट अमट मीवा सवाल ता जवाब जरूर सीखम ते वड़ दोस्ता लुड़ी अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या नमुन ने परमेश्वर दाऊन से प्रार्थना की कम परमेश्वर दाऊनी अमट सब उन दिवार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करूं वाई तोड़म उन्हें नी कुन सब मादिन लाई धन्यवाद स्यातुलम की इमा माकुन अभी तक चंगो भलो इरतो नी ये परमेश्वर दाऊनी बाइबल अध्ययन क्या ले माव इस समय ते सहायता ने मदद की प्रभु यीशु ने येड़ केंजन वाले भाई लोगोड़ा उन्हें सेलक न नड्डूम बोले भी बीमार हुए वुड़ू निमा पुरो रीति तल चंगो किम माव विश्वास सिर्फ नी पर रोई प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन हैले परमेश्वर दाऊनी अमर ने कुन सब मांदिंग लाई मंतल धन्यवाद यात्रम इत प्रार्थना तुन यीशु मसीह ना नाम ते तालु की तो ना आमीन। खास मांदिंग प्रभु यीशु ना धार्मिक नेता लोड़ा संघ ने मांदिंग क्या ना प्रिय केंजन वाले दोस्ता लोड़ी उन्दी बार फिर ना कुन आद मांदी तुन बते क्या ना अर्रल इत मती ना बयान ते पुट्टी ताई यदि अमट इदन ग्रहण की ना के पिज्जा रहमायकम ते खास उपदेश तल पिज्जा रहमासी दाकम मती ना तो इगा मसी यीशु ना जीवन तबारे ते बते क्या तुल उंड ना ही वोल किस्सा नु दिखा कनल बते क्या ना कोशिश केबिल वोल मसी यीशु ना राजा ना रूप ते बते क्या तुल इंगी दोस्ता लोड़ी वोल राजा ना रूप ते पैदा आतुल वोल अपनो नियम तुन बते की तुल जेना मट मटत परोडा उपदेश ता नाम ते पुंदा तोड़म वोल अचंबो कामोता जरियते अपनो शक्ति अनि अधिकार तुन बते की तुल उन्डे आप ही बोल अपनो चेला लोड़ून सेवा तलाई बाहड़ो रोत तुल इसराइल जातिर वो नियाने की अपनो मसीहान अपनो राजल ग्रहण हेले की वोड प्रिय किंजन वाले दोस्ता लोड़ी उन्डे आपी राजल अव नाटे ना खिलाप ते सजाता घोषणा किसी सीतुल अनि इंगा प्रभु यीशु मसीह उन्डे अत समय तोड़ धार्मिक अगवा लोड़ा नड्डूम खुल्लो झगड़ा शुरू आसी अंताई इंगा धार्मिक नियम अनि रीति रिवाज उंडे परमेश्वर ता इच्छा अनि स्वभाव ता नड्डूम उन्दे जोरदार लड़ाई दिसी ताई शुरू ते वोड याने की फरीसी मंडली तोड़ लोगोड़ प्रभु नोर दोस्ता लोड़ मत तोड़ पर इंगा इतवार ता दिना ता सवाल पर रो वोड़ वो नोड़ बैरिड बने मासी हत्तो इगा मालाई संदेश है बड़ंगी मर्ट परमेश्वर ता इच्छा पुरो क्या लाई अपनो दोस्ता लोड़ा संग ने दुश्मनी मुलाते ये तन लाई तैयार आशी सके माई तोड़ीट प्रिय किंजन वाले भाई लोगोड़ीट सेलक नेट अमट इतवार ता दिना ता सवाल तुन रण हलत ते होड़कम उन्दी बाहड़ो नेली ते अने दूसरो गिरजाता रोत्रोपा तिवड़ इत किस्सा तुन होड़कम सबसे मुन्ने प्रभु यीशु इतवार ता दिना तुल प्रभु आया ना दावा क्या तुल आयुल यीशु नोड दुश्मन वो न खिलाफ तेदी तोड़ अद वक्त यीशु सनिचर्त नेति इद यहूदी डा खास भक्ति ता दिया मत्ता नेलकने ताकंदुल अनि चेला लोडुन करु वस्त वोड दाना उरुची तिंदलातोड फरिसीड इद हुडसी वो नितोड हुडा निवोड चेला लोड अहुन क्या तोड अद सनिचर्त नेटी क्या ना ठीक है ले प्रिश्वता इगा माटे मांदितुन हुडकम की मसीह यीशु अपनो आप तुन इतवार ता दिया तोल प्रभु बते क्या तोल चेला लोड गौक ना बालें कोई सिकुन बाड़ी तिंची रहे मासी तोड़ बाड़ी की वोड करू मत तोड़ वोड बाड़ी करू मत तोड़ बाड़ी की वोड प्रभु यीशु ना संग ने सेवा ते लाक्षी मत तोड़ फरी सीढ़ी मान दितुन परो ताह तोड़ प्रभु यीशु अपनो चेला लोड़ा खाक आता के वोड़ सच्चाई तल मुन्ने क्या तोल प्रिय किंजन वाले दोस्ता लोड़े वोल वोलुन इत्तुल बड़ंग इमाट कानून ता कानून यहूदीड़ा इतिहास अनि धर्म नियम मत्ता इद मादितुन हेलेपुन विट की दाऊद राजान अनि वोनोड संग वालेडुन करु वस्तु ते बड़ंग की तुड इद किस समाकुन पहलो समिलता किताब किस पाठता उन्दी वचन तल सारुं वचन ते पुटी थाई बापी शाउल तजरिया ते दाऊद राजान ग्रहण हेले केवोड अस समय ते वोल अपनो लोगोड़ा सहत क्यान लाई परमेश्वर तरोते सोड़िता तो लही उल उन्डे पवित्र साड़िंग खुद तिंदा तोल अनि अपनो संग वालेडुन भी सियातो लही वोड परमेश्वर तरोते हंजी भेड़ तसाड़ी नु तितुड़ अवे नु तिंदा ना वो निन्नल अनि वो नोड संग वाले हिन्नल बे कानून मत्ता वरोले याजक हिन्नल तिंदा ना हुकुम मत्ता या इमट कानून ते इत बिहले हुड़फिट कि याजक सनिचर्त नेटी मंदिर ते अध दिया ता कानून ता खिलाफ काम क्या तोड़ पर वो दोष हेले लागो प्रिय किंजन वाले भाई लगोड़ी निशे लगने प्रभु यीशु न हालत भी कुछ इताले आंध प्रभु यीशु वोड़ बते क्या तोल की याजक सनिचर्त नेटी भी काम किंदुल अन्ना मिकुम सच्चो इंदा तोना इग्गा ता मांदी मंदिर ताल मैसी आंध प्रभु यीशु इंदा तोल की मंदिर ताल भी बड़े मासिकुन आंदन मंदिर वोला सबसे पवित्र जगह मत्ता इधन लाई फरिसीड़ा नजरते वोल ईश्वर ता बुराई क्यान वालेड़ मत्तोड़ मंदिर अदेन से बड़े मासिकुन हेले आयो जेना उपास आईता इमट इदेना मतलब पुण्यड़ीट कियन्ना बलिदान हल्ले चाहे मायोन पर दया चाहे मायतोना ते निर्दोषीन दोषी हेले ठहरे केवोड इगा प्रभु जी होशेता किताब सारुं पाठता सारुं वचन तोन बतेक्सी रहे मातो लही उल बोल बते क्या तोल परमेश्वर ता सामनो भेंट तल ज्यादा दया ता मांदियान वो नोट चेला लोड छुट्टी ता देना तुन हेले छोड़े के ओड बाड़ी बाड़ी की प्रभु यीशु इंदा तोल अन्ना इत दिना तोल भी स्वामी आंदन इंगा मट नेदल भाड़ो वाइतुरम पर इद विषय मा संग संग है अनि इंगा मति माकुन यहूदीड़ा गिरजा रोते वोइतोल प्रिय किंजन वाले दोस्तलोड़ी बनी आदम नोल मर्री आरामता दियानोल मालिक आंदुल अगतल ताक्सी कुन बोल वोड़ा सभाता रोते
ವಾತುಲ್ ಅಗ್ಗವೋಡುಲ್ ಮತ್ತೊಲ್ ಬೋನ ವತ್ತ ಕೈಮತ್ತ. ಈಶುನ್ ಪರೋ ದೋಸ್ ಲಗೆ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರಕಿಸಿ ಓಡ್ವೋನ್ ಪುಚಗಿತ್ತೋಳ್ ಬಳಂಗ್ ಆರಾಮ್ ತದಿಯ ಬೋನೆ ಚೊಕ್ಕೋ ಕ್ಯಾನ ಕಾನೂನ್ ತಲೇಕಾ ಠೀಕಾನ್ ವೋಲ್ ಯಾನೆ ಕಿ ಪ್ರಭುಜಿ ಒಳ ಸಭಾತ ರೋತೆ ಹತ್ತುಲ್ ಅಪ್ನು ಹಲ್ಲೆ ಓಳ ಸಭಾತ ರೋತೆ ಇಂಗಾತ್ ಪರಮೇಶ್ವರ ತರೋನ್ ಹಲ್ಮತ್ತ ಬಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಮಹಿಮಾ ಅಗ್ಗತಲ್ ಖತಮಾಸಿ ಹತ್ ಉಂಡೆಂಗ ಅದ್ ಮಹಿಮಾ ಕೈದ ಮಂದಿರ್ ತಲ್ ಪಸ್ಸಿಕುನ್ ಜಿಂದೋ ಮಂದಿರ್ ತೆ ವಾಸಿ ಹತ್ ಇಂಗ ಮಸಿನೋಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನ್ ಪರಮೇಶ್ವರ ತೋಲ್ ಮಂದಿರ್ ಆಂದೋಲ್ ಬಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಬೋನ್ ರೂಪ ಮಂತಾಯ್ ಇಂಗ ಜಿಂದೋ ಮಂಡ್ಲಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಮಂದಿರ ಪ್ಯಾರೋ ಕಿಂಚನ್ ವಾಲೇಡ್ ಬಾಯ್ಲೋ ಕುಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಫರೇಸ್ ಯುಡ್ ಫಿರ್ ಆರಾಮ್ ತ ದಿನ ತ ಸವಾಲ್ ಖಳೋ ಖ್ಯಾತೋಳ್ ಒಳ ಮಂತೆ ಆರಾಮ್ ತ ದಿನ ತುನ್ ಪವಿತ್ರ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಹೈಲೆ ಪರ್ ಮಸಿಯೀಶುನ್ ದೋಸಿ ಬನೆಕಿಸಿಕುನ್ ನಾಸ್ ಕ್ಯಾನ ಆಂದ್ ಪ್ರಭುಯೀಶು ಪಳಾಚ್ಛ ವ್ಯವಹಾರ ತ ಢಂಗ್ ತಲ್ ಸಂಜೆ ಕ್ಯಾತೋಲೈ ಬೋಲ್ ಬೋಳುನ್ ಇತ್ತುಲ್ ಮಿ ಇಪಿ ಬೋಲ್ ಅಹುನ್ ಆಂದುಲ್ ಕಿ ಓನ ಉಂದ್ ಭೇಂಡಲ್ ಆಯ್ವಲ್ ಅನಿ ಆರಾಮ್ ತ ದಿಯ ಅದ್ ಗಡ್ಡಾ ತೆ ಅರ್ವಲ್ ತದ್ದೇನ್ ಬೈಸಿ ಹಲ್ಲೆ ತಡೋಲ್ ಆದ್ಮಿ ನ ಕೀಮತ್ ಭೇಂಡ ತಲ್ ಬಚ್ಚೋ ಮೈಸಿಯಾನ್ ಇದ್ದನಿನಲ್ ಆರಾಮ್ ತ ದಿಯ ಭಲಾಯಿ ಕ್ಯಾನ ಕಾನೂನ್ ತಲೇಕಾ ಠೀಕಾನ್ ಪ್ರಿಶ್ವತ ಪ್ರಭುಜಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಮಾಂದಿ ಬತೆ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ ತ ನಜರ್ ತೆ ಆರಾಮ್ ತ ದಿನ ಯಾನೆ ಕಿ ನಿಯಮ ತಲ್ ಜಾದ ಮಾನವಾ ನ ಕೀಮತ್ ಆಂದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಆರಾಮ್ ತ ದಿನ ತುನ್ ಮಾನವಾನ್ ಲೈ ಬನೆ ಕೀತೋಲ್ ನಾ ಕಿ ಮಾನವಾನ್ ಆರಾಮ್ ತ ದಿಯತ್ ಲೈ ಈಗ ರಣ್ ಮಾದಿಂಗ್ ಮಾ ಸಾಮ್ನೋ ವಾಯ್ತಂಗ್ ಓಳಿದ್ ಮಾನೆ ಕಿಸಿ ಎತುಳ್ ಕಿ ಪ್ರಭು ಈಶುನ್ ಕರುಂ ಚಂಗೋ ಕ್ಯಾನ ಶಕ್ತಿಯಾನ್ ಓಡ್ ಇದ್ ಗ್ರಹಣ ಕಿ ತುಳ್ ಕಿ ಪ್ರಭು ಈಶುನ್ ಕರುಂ ಅಚಂಬೋ ದಯಾ ಹೈ ಬೋಲ್ ಆರಾಮ್ ತ ದಿನ ತ ಚಿಂತಾ ಹಲ್ಕೆ ಬೋಲ್ ಪರ್ ಬೋಲ್ ವತ್ತ ಕೈ ವಾಲೆ ನಾ ಸಹಾಯತಾ ಕ್ಯಾ ತುಲ್ ಓಡ್ ಚಾಹೆ ತೆ ಮಾಂದೋಡ್ ಪ್ರಭುಜಿನ್ ಫಸೆ ಕ್ಯಾ ನಾ ಪರ್ ಓಡ್ ಖುದ್ ಫಸೆ ಮಾಸಿ ಅತ್ತೋಡ್ ಬಾಳಿಕಿ ಮುಸಾ ನಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ತೆ ಈತಲೆ ಕಾನೂನ್ ಮತ್ತ ತೆ ಮಾನವಾ ನಾ ಕೀಮತ್ ತೋ ಭಿಂಡಾನಾಲ್ ಮೆಸಿಯಾನ್ ಆದ್ಮಿ ನ ಕೀಮತ್ ಭಿಂಡಾನಾಲ್ ಬಚ್ಚೋ ಮೆಸಿಯಾನ್ ಇದ್ದೇನಿನ್ನಲ್ ಆರಾಮ್ ತ ದಿಯ ಭಲೈಕ್ಯಾನ ಕಾನೂನ್ ತಲೇಕಾ ಠೀಕಾನ್ ಇದ್ ಪೂರೋ ಮಾಂದಿತ ಮತಲಮಾನ್ ಬಳಂಗ್ ಆರಾಮ್ ತ ದಿನಾತ್ ನೇಟಿ ಭಲೈಕ್ಯಾನ ಉಚಿತ್ ಹೈಲೆ ಅನಿ ಬೋಲ್ ವತ್ತ ಕೈ ವಾಲೆನ್ ಇತ್ತುಲ್ ಕೈಸಹ ಬೋಲ್ ಕೈಸಹ ತುಲ್ ಅನಿ ಆ ದೂಸರೋ ಕೈದ ಲೇಖಾ ಚೊಕ್ಕೋ ಆಸಿಯತ್ ಪ್ರಭುಜಿ ಬೋಲ್ ವತ್ತ ಕೈ ವಾಲೆನ್ ಚಂಗೋ ಕಿತ್ತುಲ್ ಪ್ರಿಶೋತ ಫರಿಶಿಡ್ ಮಸೀಸು ನ ಖಿಲಾಪ್ ತೆ ಓನ್ ಜೊಕ್ಕ ನ ಮಾಂದಿ ಸೋಚೆ ಕ್ಯಾನ ಸುರು ಕಿತ್ತುಳ್ ಫರಿಶಿಡ್ ಬಾಳೋ ಪಸಿಸಿ ಓನ ವಿರೋಧ ತೆ ಸಮ್ಮತಿ ಕಿತುಳ್ ಕಿ ಓನ್ ಬಹುನ್ ನಾಸ್ ಕಿಕೆಟ್ ಇತ್ ಪುಂಜೀಶು ಅಗತಲ್ ತಾಕ್ಸಿ ಅತ್ತುಲ್ ಲೈಸೋಳ್ ಓನ್ ಸಂಗ್ ತಾಕಂದೋಳ್ ಅನಿ ಓಲ್ ಓಡುನ್ ಸಬ್ ಚೊಕ್ಕೋ ಕಿತ್ತುಲ್ ಓಲ್ ಓಡುನ್ ಜೋರ್ ತೆ ಹುಕುಮ್ ಸಿತ್ತುಲ್ ಕಿ ನಾವ ಚರ್ಚಾ ಮಿನಿಕೆ ಮಟ್ ಇದ್ ಬಿಂದು ತಕ್ ಫರಿಸಿಡ್ ಪ್ರಭು ಜಿನ ಸಂಗ್ನೆ ತಾಕನ ಚಾಹೆ ಮಾಂದೋಳ್ ಪರಿಂಗ ಓಡ್ ಪ್ರಭು ಯಶು ನೋಡ್ ಬೈರಿಡ್ ಆಸಿ ಅತ್ತೋಳ್ ಅನಿ ಓಡುನ್ ನಾಸ್ಕ್ಯಾನ ಸಮ್ಮತಿ बने किंदु प्रभु शुवोड नडुम ताल अलगासिकुन सेवा क्यान लाई पस्सी अत्तुल। प्रिय दोस्ता लोडिट इमट चाहे प्रभु यीशु नोड दोस्ता लोडिट होए या बेरिड ईपी बांगे फरक है ले आयो, पर उन्दी दिना वोल मी वोल न्याय क्यान वाले अने छुटकारा स्यान वाले आया नुल। इमट वोन से पीछा हल छुड़े किसी सके माइकेट, या तो छुटकारा स्यान वाले बने किम्ट अलते न्याय क्यान वाले प्रभु जी पड़ा भारी भीड़ तुन चंगो की तुल वोड़ा सहायता की तुल वोल मसी आया ना अपनो दावा नू पूरो क्यान लाई वातुल, पर वोन ग्रहण है ले केवल, पर वोल अपनो उद्देश्यता खाक बड़े माता के हतुल वोना उद्देश्य मत्ता क्रूस बेगा वोल मानवाना जातित लाई छुटकारा स्यान वाले बने मातुल। अचंबो काम भीड़ता सहायता खींदुड़ कि वोड़ मसीहन पर रो विश्वास क्यान लाई शंका हेले किनल। प्रिय किंजन वाले भाई लोगोड़ी अन सेला कनेट यसाया नबी ना इनमांदी इहुन पूरो आसी हत की होड़ाट यल नावल सेवक आंदुल वोन अन्ना आज तो ना नावल प्यारोल वोन हिन्नल नावा जीवा खुश आंद अन्ना वोन परो नावात्मा हिर्रा का वोल देश देश तोड़ लोगोड़ुन न्याय तमान दी वहता नुल वोल झगड़ा हेले केवल चिल्ले हेले मायोल वोना लेंग बजाडे बोले हेले केंजोल दलस्ता सरकंडेन हेले उरुवोल धुआं पसीता बत्तीन पीछी हेले वाटोल अपुड़ा वेनल के न्यावता पुरु विजय हेले आयो अपोड़ देश देश तोड़ लोगोड़ वो न पड़ोडे भरोसा इरनोड़। प्रिय दोस्तलोड़ इत भविष्ता मांदी यशया ता किताब 42 पाठ ता उन्दी वचन तल नालू वचन ते पुट्टी ताई इत वचन प्रभु यीशु मसीह न बारे ते आंद प्रभु न्याय ता देना वाया न टेम तक धुआं पसीता बत्तीन पीछी हल्ले वाटोल, पर ढीट मानवन परो एकदम सजावासी दाल इगा अन्न जातिर लाई संदेश आंद वोड़ भी प्रभु यीशु मसीहन अपनो जीवन ते ग्रहण क्या न बात ते मिकुन वोल छुटकारा स्यानुल इत काम प्रभु यीशु ना सायाना उंडे जिंदो आयाना बात तल लगातार ताक्सी रहे माताई। प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ी अने सेला कनेट चेला लोड़ा काम ता किताबते माकुन पुट्टी दान की परमेश्वर प्रेरित पौलुस तुन अन्य लोगोड़ लाई पदवी सीतुल अन्ना निकुन इस्राएलीड़ा कैकनल अने दूसरो जातीड़ा कैकनल पिसुका बोल का रूम अन्ना वोड़ा कनकनु खोले क्याले रोक का कि वोड़ सिकाटी तल मलसी व्यर्चीते वायड़ अनि सैतानता वस्तल छुटे मासी परमेश्वर तखाक वायड़ की वोड़ुन पाप ना माफी पुटवल अनि वोड़ संग आया नहक पुटवल बोड़ ना पर रो विश्वास किसी पवित्र आसी हत्तोड़। प्रिय केंजन वाले दोस्तालोड़ प्रभु यीशुन पर रो यहूदीड़ अनि गैर यहूदीड़ सब मुक्ति येताना आशा इर्सी सके माई तोड़ बाड़िकी बोल वोन पर रो विश्वास क्या नोड़ वोल नास हेले आनल पर वोन अनंत जीवन पुट्टल प्रभु यीशु न जरियते वड़ुल दुष्ट आत्मा वाले मानवन चंगो ज्ञान वड़ुल अंधल गुंगल मत्तोल येल दुष्ट आत्माता बसते मत्तोल प्रेशोता वोड़ वोन चोको किस्ता ले ईशुन करूं तत्तुड़ वोल वोन चोको कीतुल अनि अंधल गुंगल वंकी हुड़िला तुल सब अचंबा किसी इंदला तुल येल दाऊद राजानोल मर्री मत के किबा पर फरीसीड इतकेंची इतुड येल दुष्ट आत्मानोल मुखियल सैतानता मदद ये ची दुष्ट आत्मानु ठंडी तोल सीधो साधो लोगोड माने की तुड कि ये ले मावल मसीहल आंदुल बड़ी की येन रूपा प्रभु आयना दावंग पुरु आता के दिसी तांग है यूं पर धार्मिक अगवा लोड याने की फरीसीड बड़ंग इत्तुड पर फरीसीड इतकेंची इत्तुड येल दुष्ट आत्मानोल मुख्यल सैतानता मदद ये ची दुष्ट आत्मानु टंडी तोल येल प्रभु यीशु बड़ंग जवाब सी तोल इत अमट मुनेडा कार्यक्रम ते होड़कम
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com